नमस्कार मैडम, पराशर की मैं अभय बोलते पराशर बिल्डर्स मधुन बोलते मैडम। मी मैडम तुम्ही सध्या कुठली प्रॉपर्टी सर्च करताय का परचेजिंग साठी? ओके, प्रथमेश येला ऐकतो मॅडम, एक मिनिट मी चेक करतो। प्रथमेश लाईटला काय अवेलेबल आहे का? कोणाचा नंबर देऊ? हॅलो, हा मॅडम, आमच्याकडे त्याची इन्फॉर्मेशन नाही, इव्हेंट बोलते करता एक्झिक्युटिव्हचा नंबर देतो, त्यांच्याही कॉन्टॅक्ट करून घ्या मॅडम, तुम्ही ते तुम्हाला सांगतील सगळी इन्फॉर्मेशन। एक मिनिट मॅडम, मॅम ते पण नाही माहिती आमच्याकडे, म्हणजे विषय कसं आहे ना, ते तिकडचे जे साईटचे डिटेल्स ना, सगळ्या गोष्टींची माहिती ते एका सरांकडे असते फक्त। ती आणि ग्लोरिया ग्रँड म्हणून साईट मॅडम बावजांची आणि प्रथम शिलाईट चांदी चौकाची, त्या लोकं साईटची भविष्य आमच्याकडे अवेलेबल नाही मॅडम। सो फक्त तुम्हाला ते सरण नाही रे, फ्लॅट आहेत तिकडं, बट तुम्हाला त्याची भविष्य आमच्या मकरंद शासनावरचे एक्झिक्युटिव्ह त्यांनाच माहिती फक्त। मॅडम हा बोला, लॉ कॉलेज रोड कुठल्या जागा म्हणतो? नाही मॅम, त्या साईडला नाही। नंबर नोट डाऊन करतो, मी तुम्हाला नंबर देतो त्या सरांचा, फक्त विचारायच्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला रिलीज होऊन देतात। 7387007724 मकरंद शास्त्री नाव मॅडम त्यांचं। धन्यवाद मॅडम तुमचा टाइम दिल्याबद्दल, तुमचं दिवस।